नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. भारतीय रेल्वे, आयआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयानं केदारनाथ, बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे. भारत गौरव मानसखंड एक्सप्रेसची बद्री केदार कार्तिक स्वामी ही यात्रा 10 रात्री आणि 9 दिवसांची असेल आणि यात ऋषिकेश, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, केदारनाथ, कार्तिक स्वामी मंदिर, ज्योतिर्मठ आणि बद्रीनाथ यासारख्या ठिकाणांचा समावेश असेल. भारत गौरव एक्सप्रेसची बद्री केदार कार्तिक स्वामी यात्रा येत्या 3 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी 2 वाजता सुटून सुरु होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचेल. यात्रेदरम्यान या रेल्वेगाडीला कल्याण, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा, छावणी, हजरत निजामुद्दीन आणि हरिद्वार इथं थांबा असेल. मागील 5 दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु आहे. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात येत आहे. आजच्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार, हिंसक घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी केलं आहे. तर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठा समाज अंतरवाली सराटीकडे रवाना होणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलं आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या कथित घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्र सरकारकडून मिळाली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं काल दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात यासंदर्भातले दस्तऐवज सादर केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी युवा संवाद हे अभियान 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानात मुख्यत्वे करून सद्यस्थितीतील सामाजिक वातावरण, मुलींची छेडछाड, व्यसनाधीनता, रॅगिंग यासारख्या मुद्द्यांवर युवा वर्गाचं प्रबोधन केलं जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अकोला जिल्ह्यात 10,969 घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आलं असून गेल्या 15 तारखेपर्यंत यापैकी 5,587 घरकुल लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील उर्वरित आणखीन 5,382 घरकुल लाभार्थी याद्यांना मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्ह्यातील 7ही पंचायत समित्या आदी संबंधित यंत्रणांची कार्यवाही सुरु आहे. ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणं आवश्यक आहे. केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी 1,20,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीच्या खेळात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 गडीबाद 271 धावा झाल्या आहेत. शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळपट्टीवर फलंदाजी करत आहेत. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात आला तर बांगलादेशचा संघ आपल्या पहिल्या डावात 149 धावांवर सर्वबाद झाला. आता तिसऱ्या दिवशीच्या खेळात भारताची 498 धावांची आघाडी आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरु असलेल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाची आगेकूच सुरु आहे. खुल्या प्रवर्गात 9व्या टप्प्यात भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. गुणतालिकेत भारत 17 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर महिला प्रवर्गात अमेरिकेसोबत 2-2 अशा बरोबरीत सामना सुटल्यानंतर भारतीय महिला संघ 15 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. खुल्या प्रवर्गात डी गुकेश, आर प्रज्ञानानंद, अर्जुन इरिगेसी आणि विदित गुजरातीसह सर्व 4 भारतीय खेळाडूंनी आपापले सामने बरोबरीत खेळले. दुसऱ्या स्थानावरील अमेरिकन संघापेक्षा भारत 2 गुणांनी पुढे आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.